आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव संसदेत आवाजी मतदानानं मंजूर. राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची सांगता. नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौरपदी भाजपा उमेदवारांची बिनविरोध निवड. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या 33 तासांच्या कोंडीचा पुरवठ्यावर परिणाम. आणि महिला क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगच्या विजेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. भारत जगासोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज असून जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे आत्मविश्वासानं वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या आभार प्रस्तावाला उत्तर देत होते. भारत सुधारणा आणि परिवर्तनाचं धोरण घेऊन वाटचाल करत आहे. गेल्या काही दिवसात भारतानं 9 मोठे व्यापारी करार केले असून यात अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबतच्या करारांचा समावेश आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.
अनेक देशों के साथ आज भारत फ्यूचर रेडी ट्रेड डील्स कर रहा है. पिछले कुछ ही समय में दुनिया के महत्वपूर्ण 9 बड़े देशों के साथ हमारे ट्रेड डील हुए और उसमें मदर ऑफ ऑल डील एक साथ 27 देशों के साथ यूरोपियन यूनियन के साथ.
देशाच्या कारखानदारी परिसंस्थेची पुनर्बांधणी सुरू असून सरकार उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. अनेक देशांसाठी भारत हा विश्वासू भागीदार बनला आहे. देशातल्या तरुणांसाठी जगाची बाजारपेठ खुली झाली असून रोजगाराच्या असंख्य संधी तयार झाल्या आहेत, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला विरोधी पक्षांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव आज राज्यसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव आज लोकसभेनंही आवाजी मतदानानं मंजूर केला. राष्ट्रपतींनी 28 जानेवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलं होतं. आभार प्रस्ताव मंजुरीचा प्रस्ताव भाजपा खासदार सर्वानंद सोनोवाल यांनी मांडला, त्याला तेजस्वी सूर्या यांनी अनुमोदन दिलं. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब होण्याआधी 3 वेळा तहकूब झालं होतं. सभागृहाचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्ष सदस्यांच्या कालच्या वर्तनावर नापसंती व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार होते, मात्र विरोधी पक्षांचे सदस्य प्रधानमंत्र्यांच्या आसनासमोर येऊन गोंधळ करणार असल्याची माहिती आपल्याला मिळाल्यामुळे आपणच प्रधानमंत्र्यांना सभागृहात न येण्याचा सल्ला दिल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा प्रचार आज संपला आहे. येत्या शनिवारी 7 तारखेला मतदान होणार असून 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी मतदारांना आपलं नाव आणि मतदान केंद्र सहज शोधता यावं यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुजाता सूरज पाटील यांची तर उपमहापौरपदी भाजपाचे दशरथ सीताराम भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरले होते, मात्र त्यांनी माघार घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 नगरसेवक, मनसेचा 1 नगरसेवक आणि 1 अपक्ष नगरसेवक यांनीही भाजपाला पाठिंबा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी आज महापालिका मुख्यालयात विशेष सभा घेण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदासाठी 10 तर उपमहापौर पदासाठी 6 अर्ज दाखल झाले आहेत. या महानगरपालिकेत काँग्रेसचे 27 नगरसेवक आहेत. राज्यातल्या 15 आमदारांचं शिष्टमंडळ येत्या 15 फेब्रुवारीपासून लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. विधिमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या या पथकात बाबासाहेब देशमुख, परिणय फुके, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे, विक्रांत पाटील, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजित कदम, वरुण सरदेसाई, मनीषा कायंदे, सीमित वानखेडे आणि योगेश टिळेकर या सर्व पक्षीय आमदारांचा समावेश असणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे येणारी वाहतूक तब्बल 33 तासानंतर पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. खंडाळा घाटात मंगळवारी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील वायू घेऊन जाणारा एक टँकर उलटल्यानं वाहतूक खोळंबली होती. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनात अडकलेले प्रवासी महिला आणि लहान मुले यांची गैरसोय झाली होती. यावेळी दूध आणि भाजीपाल्याची वाहतूक करणारे ट्रक देखील अडकून पडल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. एसटी महामंडळालाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. दोन्ही शहरादरम्यान धावणाऱ्या शिवनेरी आणि साध्या गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्यानं एसटीच्या एकट्या पुणे विभागाचं एक दिवसात सुमारे 50 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या वाहतूक कोंडीच्या काळात प्रवाशांकडून वसूल केलेला टोल सरकारनं परत करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. महिला क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगच्या विजेतेपदासाठी आज गतविजेते दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत होणार आहे. बडोदा इथं थोड्याच वेळात 7:30 वाजता सामना सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या महिला प्रीमियर लीगकरता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सुमारे 10 कोटी रुपयांची बक्षिसं घोषित केली आहेत. क्रिकेटमध्ये 19 वर्षाखालच्या युवकांच्या विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथल्या मैदानावर होणारा हा सामना दुपारी 1 वाजता सुरू होईल. हरारे इथे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. तर इंग्लंडनं बुलावायो इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला. भारतीय संघ या स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित राहिला आहे. तसंच आत्तापर्यंत सर्वाधिक 5 वेळा विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही भारताच्या नावावर आहे. परीक्षा पे चर्चा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम येत्या शुक्रवारी 10:00 वाजता प्रसारित होणार आहे. तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचं महत्व तसंच मनाची शांतता, आत्मविश्वास वाढवणं आणि आव्हानांवर मात करणं यासाठीचे उपाय याविषयी प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी बोलले आहेत. यावर्षी देवमोगरा, कोईमतूर, रायपूर, गुवाहाटी आणि नवी दिल्लीतल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली आहे. कुख्यात गुन्हेगार अबू सलेमचा पॅरोलसाठीचा अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला. 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सलेम सध्या 25 वर्षांची कैद भोगत आहे. आपल्या भावाच्या निधनानंतर उत्तर प्रदेशातल्या मूळ गावी जाण्यासाठी त्यानं पॅरोल मागितला होता. मात्र पॅरोल दरम्यान एस्कॉर्टसाठीचा खर्च आपण देऊ शकणार नाही असं त्यानं सांगितल्यामुळे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या पीठानं पॅरोल नाकारला. वाशिम इथं आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संपूर्णता अभियान 2 चा जिल्हास्तरीय प्रारंभ झाला. आकांक्षी जिल्हा आणि तालुका कार्यक्रमांतर्गत हे अभियान राबवलं जात आहे. बीड जिल्ह्यातल्या कपिलधारा देवस्थानात आज पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला. गुप्त माहितीच्या आधारावर सामाजिक संस्थेच्या मदतीनं पोलिसांनी ही कारवाई केली. हवामान. गेल्या 24 तासात उत्तर कोकणात किमान तापमानात लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्रात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जगासोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव संसदेत आवाजी मतदानानं मंजूर. राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची सांगता. नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौरपदी भाजपा उमेदवारांची बिनविरोध निवड. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या 33 तासांच्या कोंडीचा पुरवठ्यावर परिणाम. आणि महिला क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगच्या विजेतेपदासाठी आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.